का हो गोंधळी बुवा?
काय म्हणता गोंधळी बुवा?
मनोभावे गोंधळ घातला पाहिजे. मनोभावे तिची सेवा केली पाहिजे. पण सध्याची परिस्थिती कशी आहे? अजिबात देवावर लक्ष नाही. देव कार्यात लक्ष नसत. हो, पण काय झालं? एका माऊलीनं हातावर परडी घेतली. जोगवा मागायला गेली. प्रत्येक दारात म्हणायची, अंबाबाईचा जोगवा. हो, आणि त्या माऊलीनं वाढायचा. सगळ्या गावात फिरली. शेवटी एका माळणीच्या घरी गेली. हो, आणि तिथं घरावरती भोपळे आले होते.
भोपळे?
हो. आणि ही जोगवा मागायला गेली.
असं का?
पण म्हणली, काय दोडा भोपळा आलेत ग? तिला जोगवा म्हणायचा होता.
असं?
पण काय म्हणली? अंबाबाईचा भोपळा.
भोपळा?
ती घरातली बाई बाहेर आली आणि म्हणली, तुला भोपळा पाहिजे होय ग? असं जर भोपळ्याकडे लक्ष लागलं तर कसं व्हायचं?
बरोबर आहे.
देवीच्या पायावर लक्ष पाहिजे.
असं का?
अशाच माता भगिनी त्या गोंधळाच्या ठिकाणी जमतात. आणि तालात जर संबळाचं वाद्य वाजायला लागलं तर अंगात वारं भरत.
बरोबर आहे.
आणि तो प्रकार कसा सांगूया.
गोंधळ दारात पाटच्या पाऱ्यात बायको झुलती मतानी. आहो बायको झुलती मतानी, हिच्या अंगात आली भवानी. बायको झुलती मतानी, हिच्या अंगात आली भवानी. पदर खवला सीतानी. लिंबू देऊन कुंकू लावून पदर खवला सीतानी. आहो पदर खवला सीतानी, हिच्या अंगात आली भवानी. पदर खवला सीतानी, हिच्या अंगात आली भवानी. कशी आरोया मारती, जवळ जाऊन कापूर लावून मान दिला या गीतानी. जवळ जाऊन कापूर लावून मान दिला या गीतानी. आहो मान दिला या गीतानी, तिच्या अंगात आली भवानी. मान दिला या गीतानी, तिच्या अंगात आली भवानी. लई जमल्या या बाया, तालात झुलती उदकार बोलती मला ती हंटी येतानी. कशी तालात झुलती उदकार बोलती मला ती हंटी येतानी. आहो मला ती हंटी येतानी, तिच्या अंगात आली भवानी. मला ती हंटी येतानी, हिच्या अंगात आली भवानी.